जय राधा माधवा कुंज बिहारी, जय राधा माधवा कुंज बिहारी, जय गोपीजना वल्लभ गिरिवरधारी, जय गोपीजना वल्लभ गिरिवरधारी, जय यशोदानंदना ब्रज जनरंजना, यशोदानंदना ब्रज जनरंजना, यमुना तीरावनचारी, यमुना तीरावनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम रामा हरे हरे, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jai Prabhupada, Jai Prabhupada, Jai Prabhupada, Jai Prabhupada. Nitai Gaura Haribol, 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 Nitai Gaura Haribol.
जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्रजकाचार्य अष्टोत्तर शत श्री श्रीमती डिवाइन ग्रेस सभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी शील प्रभुपाद की ग्रंथराज श्रीमद भागवतम की निताय गौर प्रेमानंदी ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज ऑल ग्लोरीज टू श्री गुरु एंड श्री गौरांगा ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद् भागवतम स्कंद तीसरा अध्याय 14 श्लोक क्रमांक 11 तद्भवान् दयामानायाम् सपत्नीनां समृद्धिभिः प्रजावतीनां भद्रं ते मय्यायुक्तामनुग्रहम् तद्भवान् दयामानायां सपत्नीनां समृद्धिभिः प्रजावतीनां भद्रन्ते मय्यायुक्ताम् अनुग्रमः तद्भवान् दह्यमानायां सपत्नीनां समृद्धिभिः प्रजावतीनां भद्रन्ते मय्यायुत्कामनुग्रहम् भाषांतर आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा म्हणून माझ्यावर पूर्णपणे अनुग्रह करून तुम्ही माझ्यावर कृपा करावी. मला पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या सवतीचे वैभव पाहून मी अत्यंत दुःखी आहे. हे कार्य करून तुम्ही सुखी व्हाल. तात्पर्य, भगवद्गीतेनुसार प्रजोत्पादनाकरिता केलेला कामभोग धर्मसंमत आहे, तथापि केवळ इंद्रिय तृप्तीसाठी कामोत्सुक झालेला मनुष्य अधर्मी आहे. दीतीने आपल्या पतीकडे कामभोगासाठी याचना केली ती केवळ यासाठी नव्हे की ती कामवासनेने पीडित झाली होती, तर तिची याचना ही पुत्रप्राप्तीसाठी होती. तिला पुत्र नसल्याने आपण सवतीपेक्षा दरिद्री आहोत असे तिला वाटले. म्हणूनच कश्यपमुनीने त्याच्या धर्मपत्नीस तृप्त कराव्यास हवे होते. त्याच्या पुढचा श्लोकही आपण आजच्या प्रवचनामध्ये वाचू. भरतयोक्तावृमानानां लोकानां विशते यशः पतिर्भवद्विदो यासां प्रजया न अनुजायते. जगामध्ये स्त्रीला मान मिळतो तो तिच्या पतीच्या वरदानामुळे, आणि तुमच्यासारखा पती पुत्रप्राप्तीने सुप्रसिद्ध होईल, कारण प्रजेच्या विस्तारासाठीच तुमचा जन्म आहे. ऋषभदेवांच्या मते ज्या मुलांना आपण उत्पन्न करणार आहोत त्याचा जन्म मृत्यूच्या पाशातून उद्धार करू शकू असा विश्वास असल्याखेरीज मनुष्याने माता अथवा पिता होऊ नये. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या दुःखांनी भरलेल्या भौतिक जगातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन हीच एकमेव संधी आहे. अशा या मनुष्य जीवनाचा लाभ घेण्याची ही संधी प्रत्येक व्यक्तीला मिळाली पाहिजे, आणि कश्यपासारखा पित्याने मोक्ष प्राप्त होऊ शकेल अशी उत्तम संतती उत्पन्न केलीच पाहिजे. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां सागरजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमा ओं विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नितिनामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौरभक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तद्भवद्बाह्यमानायां सपत्नीनां समृद्धिभिः प्रजावतीनां भद्रंते मय्या युक्तकाम अनुग्रहम. म्हणूनच माझ्यावर पूर्णपणे अनुग्रह करून तुम्ही माझ्यावर कृपा करावी. मला पुत्र व्हावेत अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या सवतीचे वैभव पाहून मी अत्यंत दुःखी आहे. हे कार्य करून तुम्ही सुखी व्हाल. हरे कृष्ण. ज्यावेळेला भाषांतर आणि तात्पर्य वाचवत सगळे ब्रह्मचारी हसतायत. जगदीश गौरांग प्रभू आज प्रवचन देणार होते, आपण त्यांचं नाव बघता तिथे, पण कुठे गेले की आमचं हे आम्हाला बसवलं जातं प्रवचनाला. आमची योग्यता नसतानाही, अनुभव नसतानाही किंवा रिअलायझेशन्स नसतानाही, तरी पण महाराजांनी एकदा प्रश्न केला होता की महाराज आमच्या अंतःकरणामध्ये ह्या अनेक विचार कामवासना आहेत, तरी पण व्यासासनावर बसून शुद्ध ज्ञान आपण कसं देऊ शकू, जे हिपोक्रसी आहे ना, जे ढोंबीपणा आहे. तर महाराजांनी सांगितलं, आपण ज्या वेळेला प्रवचन देतो या वेळेला स्वतः पण ऐकतो आणि आपण असं समजू नये की आपण प्रवचन देतो. परंपराच्या नुसार आपण ज्ञान ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला परंपरेच्या वतीनं आपण प्रवचन देतो. आपण जरी शुद्ध नसलो तरी पण ज्ञान शुद्ध आहे. आणि जर आपल्या मनामध्ये काम असेल, विषय असेल, काही असतील तर ते आपल्यालाही प्रवचन आहे. आणि म्हणून प्रवचनकर्त्याने असं समजू नये की मी प्रवचन देण्या एवढा पात्र आहे, आपण इथं सेवा म्हणून बसलेलो आहोत. तर आजचा जो विषय आहे हा फार गहन आहे आणि इंग्रजीमध्ये ज्याला सेन्सिटिव्ह म्हणतात, खास करून स्त्री जातीला आणि खास करून गृहस्थ धर्माला. तर वैदिक शास्त्रानुसार आत्म्याचा उद्धार हा मूळ उद्देश मानला गेलेला आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात, उद्धरित आत्मनात्मानम आत्मानम अवसादेत. हे अर्जुना, मनुष्य जन्माला येऊन आत्म्याचा उद्धार करण्यासाठी आपण कर्म किंवा कर्तव्य केली पाहिजे. नाही जर केलं तर मनुष्य जन्मात हे त्याच्या एक तर कर्मानुसार तो जीवन जगत जातो, आत्म्यावर जसे येतात तसा तो जीवन जगत जातो. त्याचा अर्थ प्रकृतीच्या नियमाखाली तो जीवन जगत जातो. पण भौतिक जीवन हे भगवंतांनी आपल्याला प्रकृतीच्या नियमातून कायमच मुक्त होण्यासाठी भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि म्हणून आत्मा हा या भौतिक जगातला नाही आहे, परंतु दुर्दैवानं पडलेला आहे. आणि त्यासाठी जसं आपण कुठलीही वस्तू चिखलामध्ये पडली की काय करतो, त्याला साफ करून पुन्हा वापरतो. ती वस्तूच टाकून देत नाही आपण. खास करून सोनं जर चिखलामध्ये पडलं, आपण जेव्हा त्या वेळेला सोन्याच्या दुकानामध्ये आपण जातो तर तिथे बाया झाडणी घेऊन बघत असतात काहीतरी. मागच्या महिन्यात एका सोनाराकडे गेलो होतो, त्या सगळ्या चार बाया एका झाडणी घेऊन झाडतायत. म्हटले प्रभूजी एक भक्तांचंच आहे, हे काय ओढकतायत? म्हणलं की प्रभूजी ते सोनं ओढकतायत. म्हणजे की सोनं? म्हणजे तुमच्या सोन्याच्या दुकानासमोर तुम्ही कशाला टाकाल सोनं? नाही, कधी कधी पॉलिश करताना उडतं आणि ते पडतं. सगळीकडे घाण आहे, हुडकून काढत होते सोनं ते. हा, तर ही म्हणलं तसं मला आली की जरी आपण सगळं जग जरी घाण असलं तरी एक खण जरी सोन्याचा असला तरी आपण त्यातनं घेतला पाहिजे. आणि दुसरा रिअलायझेशन झालं की शुद्ध आत्मा हा असा एवढा प्रचंड घाणीत पडलेला आहे, गुरु तसा आपल्याला निवडून काढतो. आणि ज्याला आपण प्राप्त होतो त्याचं भाग्य किती, भाग्य किती, ब्रह्मांडे भ्रमिते कोण भाग्य, असे कचऱ्यासारखे भरपूर जीव पडलेले आहेत. पण किती जण कृष्ण भावनेमध्ये येतात, तो गुरु असे हुडकून काढतात आम्हाला. असे दोन रिलायशन आहेत त्यावेळेला. तर इथे आपण पाहतो की आत्मा हा अतिशय शुद्ध असा परंतु घाणीत पडलेला आहे. घाणीत पडणारी बाहेर वस्तू काढल्यानंतर त्याला काय करावं लागते, साफ करावी लागते, म्हणजे त्याचं मूळ स्वरूप प्रकट होतं. त्याप्रमाणे आत्मा पडला ह्या भौतिक जगामध्ये घाणीमध्ये. कुठल्या घाणीमध्ये? तीन गुणांच्या घाणीमध्ये. या तीन गुणांच्या पासून होणारे जे बाकी सर्व विकार आहेत, हा 24 तत्वांची जी प्रकृती आहे, तर या प्रकृतीमध्ये अडकलेला आहे. आणि म्हणून त्यातनं बाहेर काढण्यासाठी त्याची शुद्धी होणं महत्वाचं आहे. आणि म्हणून शुद्धी होण्यासाठी संस्कार सांगितले गेले. संस्कार कोणाच्या शुद्धीसाठी आहे? ते शरीराच्या शुद्धीसाठी नाही. काही लोक शरीर शुद्ध करण्यासाठी गंगेमध्ये स्नान करतात किंवा तीर्थयात्रेला जातात. तर शरीर शुद्ध ठेवलं पाहिजे, नाही असं नाही. पण महत्वाचं काय आहे? आत्मशुद्धी झाली तर त्या शरीर शुद्धीला महत्व आहे. जर आत्मशुद्धी झाली नाही तर त्या शरीर शुद्धीला काय महत्व नाही किंवा मानसिक शुद्धीलाही काय महत्व नाही. आणि म्हणून हा भक्तांच्या जीवनामध्ये कायम संघर्ष आहे. आपल्याला आत्मोद्धार तर करायचा आहे पण भौतिक जगामध्ये आपण आहोत, तर त्याच्यासाठी कसं आपण पाळलं पाहिजे, जीवन आपलं कसं राहिलं पाहिजे, यासाठी तर आपण म्हणून शास्त्राचा आधार घेतो. कारण जे आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही ते गुरु साधू शास्त्र ह्याला दिसतं. या जगामध्ये आपल्या डोळ्यांनी सर्व दिसतंय असं काय नाही आहे. आपण ज्या वेळेला कुठलीही गोष्ट करतो आपल्या मताने ती बरोबर असते, परंतु गुरु साधू शास्त्र यांच्या मताने ती बरोबर नाही. म्हणून त्यातलाच हा एक महत्त्वाचा विषय जो आहे की स्त्री संघ किंवा स्त्री पुरुष संघ. कारण दीती आपण पाहतो आहोत सगळ्या शास्त्रामध्ये प्रत्येक कार्यासाठी वेळा आहेत. तर हे संस्कार जे आहेत, या संस्कार गर्भोधानाच्या अगोदर आपण पाहतो, गर्भाधान संस्कार आहे, त्यानंतर पुत्रप्राप्ती झाल्यानंतर अनेक संस्कार आहेत, त्यानंतर व्रतबंध आहे. आपल्याला माहिती की व्रतबंध म्हणजे ब्राह्मण इनिशिएशन, ज्याला मुंज म्हणतात मराठीमध्ये. तर यावेळेला आता ती फक्त काय झालेली आहे, एक रीतिरिवाज राहिलेला आहे. मुलगा 9 वर्षाचा झाला, आता मुंज करायची आहे. हा, आणि मुंज करून जातो कुठे, कत्तलखान्यात, शाळेमध्ये. हा, हा मुंज करून शाळेमध्ये जायचं. मुंज केणं ह्याचा अर्थ, त्याला काय दिलं जातं, हातामध्ये दंडा आणि कौपीन, हे आता पण दिलं जातं. आता पॅन्ट आणि शर्ट कधी आलेत आता माहिती नाही. तर आम्ही ज्या वेळेला केली होती आमच्या वडिलांनी मुंज, त्यावेळेला मी वडिलांना विचारले कशासाठी करतं, गप्पू बस रे लहान आहेस तू. मला माहिती पाहिजे का, मी उत्सुक लहानपणापासून, बाबा हे कशासाठी करतात, हे कशासाठी करतात. मी विचारलं मुंज करायचे, ब्राह्मणाच्या घरात जन्मला आहे, गप्पू बस, तुला काय समजतंय, जप कर. तर कशासाठी मुंज करतात हे कुठं माहिती आहे, हा संस्कार कशासाठी आहे, की आजपासून तुला गुरुच्या आश्रमामध्ये पाठवलं आपण, कशासाठी, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करण्यासाठी. म्हणून कोपीन दिली पाहिजे, म्हणजे आजपासून हे इंद्रिय वापरायचं बंद, हरी बोल. आणि दुसरा दंडा कशासाठी पाठवलंय तुला तिकडे, की इंद्रिय निग्रह शिकण्यासाठी किंवा मन नियंत्रण करण्याला शिकण्यासाठी, किंवा वासना नियंत्रण करणारा, इच्छा नियंत्रण करणारा, कुठल्या इच्छा असाव्यात, या सगळ्यासाठी, हे ज्ञान देण्यासाठी, म्हणजे आत्मस्तरावरती ब्रह्मचारी, ब्रह्म आचरते इति ब्रह्मचारी, ब्रह्मचार्याचं शिक्षण देण्यासाठी तुला पाठवतो तिकडे. तर आजकाल कत्तलखान्यात म्हणजे शाळेला पाठवतात मुंज नावासाठीच. तर ही दोन वस्तू, आणि त्याच वेळेला त्याने जर पुढे ब्रह्मचारी राहून संन्यास व्हायचा विचार केला तर ती गोष्ट ठीकच आहे. ज्यावेळेला तो गृहस्थ आश्रमामध्ये येतो त्यावेळेला त्याची सोड मुंज केली जाते, म्हणजे काय केलं जातं, त्याची कोपीन काढली जाते आणि दंडा काढून घेतला जातो, कारण आता हे तुझ्या योग्य नाही आहे. या शरीराचा वापर कशासाठी केलास, याचा तुला गृहस्थामध्ये त्याचा उपयोग होईल, आणि म्हणून त्याचं शिक्षण दिलं जातं त्याला, आणि त्यातनं पुढे तो गृहस्थ आश्रमामध्ये चांगला गृहस्थ होऊ शकतो, म्हणजे त्याला जीवनाचं महत्व माहित आहे, आत्मस्तरावरती जगू शकतो. आणि जरी विषय मनामध्ये आले तरी त्याला कसं चालना द्यावी हे त्याला कळतं. या प्रभुपाद सांगतात भागवतामध्ये की जोपर्यंत या जगामध्ये आपण आहे तोपर्यंत विषय येणारच आपल्या मनामध्ये, पण त्याला चालना कशी द्यायची हे आपल्या भावनेवरती अवलंबून आहे. आणि म्हणून आपण कृष्ण भावनेमध्ये येण्याचा प्रयत्न करतो, कृष्ण भावनेमध्ये आपल्या इंद्रियांना चालना द्यायची. चालना देणं बंद करू शकत नाही, कारण आत्मा हा कसा आहे, नित्य आहे, आणि आत्मा हा शाश्वत आहे, आणि आत्मा कार्यरत आहे. नाही कसं क्षणमापी जातो तष्टंत कर्म करत, एक क्षण पण आपण नाही थांबू शकत. आणि म्हणून विवाहाच्या वेळेला ही जी इंद्रिय आहेत ह्याला कार्यरत करण्यासाठी, म्हणजे प्रजोत्पादन करण्यासाठी. त्याच वेळेला स्त्रीलाही शिक्षण दिलं जातं, कशाचं, पतिव्रतेचं. पतिव्रता याचा अर्थ काय आहे, की हिचं व्रत आहे की एका पुरुषाला आयुष्यामध्ये शरण जाईल, दुसरा कुठला पुरुष नाही, ही पतिव्रता. आपलं मन, आपलं अंतःकरण, आपलं हृदय स्त्री फक्त एकाच व्यक्तीकडे उघडं करू शकते, ती म्हणजे तिचा पती, आणि कुणाकडे नाही शास्त्रानुसार. कारण आपली ज्या वेळेला भावना, आपलं मन किंवा आपलं हृदय प्रकट करतो, ही तर सगळ्यात महत्वाची आहे, त्याच्या पाठीमागची ती भावना. आणि म्हणून स्त्रीला घरामध्ये हे शिक्षण दिलं जातं, पतिव्रता, चॅस्टिटी. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की स्त्री, पुरुष जो आहे हा सर्व जगभर एकटा फिरून येऊ शकतो, परंतु स्त्रीने समोरच्या घरात सुद्धा एकटं जाऊ नये. कशाला नियम घातलेले आहे ते, प्रोटेक्शन साठी. तर आजकाल म्हणतात की हे फारच झालं बाबा, हे एवढं फारच झालं, फारच कंट्रोल झालं, मॉडर्न आहोत आपण, नवीन विचाराचे आहोत. तर लोकांनी विचार केला पाहिजे, जग किती बदललेलं आहे, जग किती बदललं तरी शास्त्र का बदलत नाही, कारण शास्त्र सत्य सांगतं. जग बदलतं कशासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी. इंद्रिय तृप्तीसाठी शास्त्र बदलायची गरज नाही. जे सत्य 5000 वर्षापूर्वी होतं, जे सत्य 5 करोड़ वर्षापूर्वी होतं ते सत्य कलियुगाच्या अंतापर्यंत पण राहील, आता पण राहील. परंतु असे ज्यावेळेला विचार आपल्या मनामध्ये येतात की आपण मॉडर्न झालेलो आहोत, हा याच्यामध्ये थोडी शिथिलता निर्माण केली पाहिजे. प्रभुपादांनी सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जर दोघं जण स्त्री पुरुष एकत्रात लग्न करा, लग्नाशिवाय स्त्री पुरुषाने एकत्रित कामा नाही. प्रभुपादा ज्यावेळेला मुकुंद प्रभू त्यावेळेला आताचे मुकुंद महाराज त्यावेळेला मुकुंद प्रभू आणि जानकी हे अमेरिकेची सिस्टम आहे, इंडियामध्ये अशी येऊ नये दुर्दैवाने येते आहे, बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड. अमेरिकेची सिस्टम कशी आहे माहिती आहे का, पहिला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड नंतर फियान्सी नाही नंतर डेटिंग नंतर फियान्सी नंतर मॅरेज नंतर डिवोर्स, ही अमेरिकन मॅरेज सिस्टम आहे. आपली वैदिक कल्चर कसं, वडील सांगतील त्या मुलाशी लग्न करायचं, कशासाठी याला कारण आहे. हा कधी कधी अमेरिकेमध्ये ज्यावेळेला मी होतो प्रचार करतो त्यावेळेला ती काय लोकांना कधी कधी सवय आहे की व्हाय युअर इन इंडियन कल्चर गर्ल इज मॅरिड चाइल्ड मॅरेज, व्हाय इट इज चाइल्ड मॅरेज. मग त्याला प्रश्न केला होता मी की आज अमेरिकेमध्ये अविवाहित मातांची संख्या किती आहे माहित आहे तुला, 15%. म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाहीत मुलं आहेत. हरे कृष्णा. मग चाइल्ड मॅरेज इज बेटर और चाइल्ड प्रेग्नन्सी इज बेटर विदाउट हजबंड, म्हणा यस यस यू आर राईट. लाईक चाइल्ड मॅरेज कशासाठी, की मुलीचं मन किंवा मुलीचं हृदय, स्त्री ही स्वभावाने हळवी आणि मनानं हृदयाने कोमल आहे, त्यामुळे सहजपणे ती कोणालाही हृदय देऊन टाकून. म्हणून स्त्रीच्या प्रभुपाद सांगतात स्त्रीच्या जीवनामध्ये पहिला जो मनुष्य येतो त्याच्यावरती त्याचं प्रेम कायम राहतं, दुसरे नंतर ते फक्त नावाला. प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये आहेत. आणि त्यासाठी स्त्रीला एवढं सांभाळलं जातं घरामध्ये कशासाठी, आता इस्लाम धर्मामध्ये सुद्धा बुरखे आहेत, ह्याच्यावरती जगभर तंडे होतात बुरखे घालावे की नाही घालावं, पण त्याच्या पाठीमागचं तत्व काय कोणालाच माहिती नाही. कारण स्त्रीचं आकर्षण जे आहे हे पुरुषाला मोहित करू शकतं आणि सहजपणे आकर्षण निर्माण होऊ शकतं, त्याच्या पाठीमागचं काय, म्हणून स्त्रीला लपून ठेवलं जातं. हरी बोल. वैदिक संस्कृतीमध्ये आता पूर्वीची जुनी घरं आहेत, एवढी मोठी घरं उंबरड्याच्या बाहेर जिथं सर्व लोक बसलेले असतात वार्ता करत तिकडे कोणी येत नाही बाहेर. हा अहो ऐकलत का, नाव घेऊन सुद्धा नव्हे, अहो ऐकलत का, चहा घेऊन जावा बाहेर, सॉरी सरबत घेऊन जावा बाहेर, स्त्री बाहेर येऊन देत नाही कोणाला, एवढी का रिस्ट्रिक्शन्स आहेत. प्रभुपाद सांगतात शास्त्रामध्ये, हा श्लोक आहे भागवतामध्ये, स्त्रीने किंवा पुरुषाने आपल्या आईबरोबर बहिणीबरोबर सुद्धा एकत्र बसू नये एक क्षणसुद्धा, एवढं का रिस्ट्रिक्शन आहे ह्याच्यासाठीच, कारण संस्कार नाही आहेत त्याच्यामध्ये, मार्गदर्शन नाही आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून एवढी कठोर व्यवस्था केलेली आहे. आपल्याला कठोर वाटते कारण आपली इंद्रिय वृच्छृंखल आहेत, एवढे का नियम आहेत, आले 4 नियम पालन करण्याचं आपलं भरपूर झालं, हे बाकी का नियम आहेत, हे संस्कार. तर त्यासाठी चॅस्टिटी पतिव्रतेचं शिक्षण जे आहे हे स्त्रीला दिलं जातं घरामध्ये, त्याचबरोबर घरची कामं सगळी काही व्यवस्थित नम्रतेने कसं वागावं, वडील माणसांच्या समोर कसा नम्रतेने राहावं आणि त्यांच्याकडनं कसं मार्गदर्शन घ्यावं, कारण मुली वडिलांच्याकडनं मार्गदर्शन घेते, लग्न झाल्यानंतर पतीकडनं मार्गदर्शन घेते. मुलीला स्वातंत्र्य ह्याच्यासाठीच नाही आहे, कारण विचार करण्याची शक्ती किंवा कमकुवतपणा त्यांच्यामध्ये आहे, जरी भौतिकदृष्ट्या शिकलेले असतील तरी त्यांना भावनेचा आसरा लागतो. इंदिरा गांधी आपल्याला तिचं उदाहरण माहिती आहे, तर तिचं एका जीवनचरित्रामध्ये असा एक प्रसंग आहे की तिचा पतीचा अगोदरच विधवा होती इंदिरा गांधी, पण या विधवा अवस्थेत ती देशाची पंतप्रधान झाली, परंतु तिची एक खंत होती, मी सगळ्या जगाला नियंत्रण करते आहे, माझं मन मोकळं करायला माझा पती नाही आहे, माझं मन किंवा मला भावनिक आधार देणारा माझा पती माझ्याकडे नाही आहे, तिची खंत होती. आणि ह्याच्यासाठी वडील आहेत, पिता आहे आणि नंतर पती आहे, पती शिवाय पत्नी धर्मपत्नी पतिव्रता कुणाकडेही जाणार नाही, भले किती मोठा प्रसंग असो कुणाकडेही मार्गदर्शन घेणार नाही। पतीला सोडून वैदिक संस्कृतीमध्ये दुसरे पत्नीला कुठेही जाता येणार नाही। मला माहिती आहे माझे वडील नोकरीला असायचे आणि आम्ही लहान मुलं होतो, मी 10वीला होतो, माझा भाऊ 7वीला होता आणि लहान भाऊ आणखी 3रीला होता। तर आमची आई आम्हाला वाढवायची, वडील 15 दिवसात एकदा यायचे। तर घरात काहीतरी अडचण आली म्हणून आईने शेजारच्या माणसाकडनं 30 रुपये उधार घेतले। आमच्या वडिलांना कळालं तू परपुरुषाकडे गेलीस कशाला, पैसे फक्त घ्यायला गेली बरं का, म्हणजे आणि कशासाठी नव्हे, फक्त पैसे उधार आणले म्हणजे तुझ्या नवऱ्यावर तुझा विश्वास नाही, हे योग्य नाही। भूकी मेली असते तर मला चाललं असतं, आम्ही लहान होतो तरी ऐकलो आहे, भूकी मेलीस तरी मला चाललं असतं, परंतु तुझ्या पतीची अब्रू घालवलीस। किती हे वैदिक संस्कार पा, आता म्हणजे काय मॉडर्न एवढं हे काय एवढे कठोर असू नये नवऱ्याने, ह्याच्यामध्ये संस्कार आहेत, तिथनं सुरुवात होते। असं नाही की 30 रुपयांनी काय बिघडलं, चला 30 रुपये मग पुढे काय 500 रुपये, अरे मग मला हा माणूस एवढा मदत करतो, मग तो नवऱ्यापेक्षाही जास्त बरा वाटायला लागतो। आपल्याला माहिती आहे, आता मी कोणाचं नाव घेऊन सांगत नाही इकडे, तर बेळगावला एक भक्त आहे, त्याचं भक्ताचं नाव सांगत नाही, रघुपती आहे का इकडे नाही, हा तर त्या भक्ताचा बहीण सॉरी भाऊ, त्या भावाचं लव्ह मॅरेज झालं मुंबईमध्ये। लव्ह मॅरेज झाल्यानंतर बेळगावला राहायला आले, बेळगावला राहायला आल्यानंतर आता दोघेही थोडे मॉडर्न विचाराचे मुंबईत वाढलेले, नवरा नोकरी करतोय, पत्नीही नोकरी करायला लागली। पत्नी नोकरी जिथं करत होती त्या ठिकाणी तिचा बॉस, सत्य घटना आहे बरं का, मी कुणाला मन दुखवण्यासाठी सांगत नाही आहे, तिचा बॉस जो होता खूप मदत करायचा। तिला वाटायला लागलं की अरे किती हा मला मदत करतोय, त्याला गिफ्ट आणून दिल्या, हा फोनवरनं विचारायचा कशी आहेस तू, बरी आहेस, ठीक आहे। तिला वाटायचं की माझा नवरा सुद्धा कधी मला विचारत नाही तू कशी आहेस, मी गेल्यावरती ऑफिसमध्ये बासमध्ये इतका काळजी घेतो आणि ऑफिसमध्ये तर मी 10 तास असते, मग जे काही प्रश्न जे काही जीवनामध्ये कठीण प्रसंग यायला लागले त्याच्या वेळेला ती त्याच्याकडनं मार्गदर्शन घ्यायला लागली, पतीला नाही। आणि एक प्रसंग असा आला आणि त्या दोघांना नंतर एकत्र फिरायलाही काही असं काही विशेष वाटलं नाही, कारण काय फ्रेंड्स आहेत त्यामुळे काय प्रसंग नाही आहे, तर कोण मॉडर्न युग आहे त्यामुळे काय कोणी समजून घेईल। पण कालांतरानं झालं काय, घरामध्ये तंटे व्हायला लागले पतीबरोबर, कारण पतीला कुठल्या पतीला आपली पत्नी दुसऱ्या पुरुषाबरोबर गेलेली आवडेल, किती मॉडर्न असला तरी पती आणि पत्नी दोघं पण। तर घरामध्ये खटके उडायला लागले, तू जाऊ नकोस त्याच्याबरोबर, नाही त्याच्याकडे बोलायला मला बरं वाटतं, तो माझ्या ऑफिसमध्ये मला खूप मदत करतो, शंका माझ्या कुठल्याही दूर करतो। तर एकदा दोनदा ठीक आहे, नंतर रागावणं सुरू झालं, घरामध्ये वितुष्ट निर्माण झालं पती पत्नीमध्ये, आणि त्याचा परिणाम ती त्याला सोडून त्याच्याशी त्यांनी लग्न केलं, ही सत्य घटना आहे। कोणाला पाहिजे असेल मी नाव सांगतो, पण कृपा करून त्याच्याकडे जाऊ नका, गौरांग प्रसादचा भाऊ। असं कुणाला असं सांगायचं नाही मला की मुद्दाम कुठल्या ह्या कथा सांगतोय मी, नाही सत्य सांगतोय। कारण काय, कशासाठी एवढं रिस्ट्रिक्शन सांगितलेलं आहे, एकाच कारणासाठी, कारण मन स्त्रीचं हे हळवं आहे आणि त्याचा कुणीही फायदा घेऊ शकतो, बरे तो चांगल्या दृष्टीनं मदत करण्याच्या दृष्टीनंच सगळे करतात, त्याच्यामध्ये आपल्यालाही काही चूक वाटत नाही, कारण कोण मदत करत नाही चूक कर घ्यायला काय जात आहे, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश स्त्री पुरुषामध्ये कधीही मैत्री असू शकत नाही, तिथे भाव वेगळाच असला पाहिजे हे शास्त्र सांगतं। पती पत्नी हेच एक नातं, श्रेष्ठ नातं, त्याच्या पलीकडे नातं नाही। तर विवाहानंतर सुद्धा असं शुद्ध ज्यावेळेला वातावरण आहे, पतिव्रतेचं शिक्षण मुलीला दिलेलं आहे, ब्रह्मचर्याचं शिक्षण मुलीला दिलेलं आहे, तर शास्त्रामध्ये सांगितलं जातं की स्त्री कशी आहे, अग्निसारखी आहे, आणि पुरुष कसा आहे, लोण्यासारखा आहे। आता अग्नी आणि लोणी समोर कधी एकमेकासमोर येऊ शकतात का, आणि ह्याच्यामध्ये जळून कोण जातं, लोणी। म्हणून तुकाराम महाराज का अभंग सांगतात की पत्नी पत्नी आणि पत्नी पत्नी कोणाला म्हणतात की जी धर्मानुसार वागण्यासाठी आपल्या पतीला सहाय्य करते ती पत्नी नाहीतर पत्नी अदौ गृहक्षेत्र सुताप्त वित्तर जनस्य मोहोर अहम ममेती जर शिक्षण दोघांनाही नसेल स्त्रीला आणि पुरुषाला तर पत्नी ती तुमच्या एक आयुष्याच्या नव्हे किती आयुष्याची आपल्याला ही कल्पना नाही सगळ्या नाशाला पतनाला कारणीभूत होईल आणि म्हणून तसं होऊ नये म्हणून दोघांनाही शिक्षण पाहिलं आणि नंतर दोघंही एकत्र या आता दोघं एकत्र या पण काय झालं तरी शेवटी लोणी आणि अग्नीच आहे पण त्यासाठी गृहस्थ आश्रम दिलेला आहे म्हणजे काय नियम दिलेले आहेत कशासाठी एकत्र या गुरु न सस्यात सुजनी न सस्यात पिता न सस्यात जननी न सस्यात समुपेत मृत्युम एकत्र या कशासाठी ठीक आहे एकत्र या पण कशासाठी समुपेत मृत्युम एकमेकाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवण्यासाठी एकत्र या आणि तुमच्यावर जे अवलंबून आहेत त्यांना म्हणजे तुमची होणारी पुत्रोत्पत्ती किंवा तुमचे नातेवाईक बंधू सेंधू कोण असतील ते सगळ्यांना जन्ममृत्यू चक्रातनं मुक्त करण्यासाठी तुम्ही एकत्र या आता हे एकत्र येणं कसं आहे जसं लोण्याचं आपण तूप करतो त्यावेळेला कशाची गरज लागते अग्नीची गरज लागते पण दोन्हीच्या मध्ये भांड आहे आणि हे भांड म्हणजे गृहस्थ आश्रम अग्नीही योग्य आहे आणि लोणीही योग्य आहे दोन्हीमध्ये काय खरं खोटं नाही आहे पुरुषही चांगला आहे त्याच्यामध्ये काय गोष्ट चूक नाही आहे स्त्री चांगली आहे पण दोघं एकत्र चांगले नाहीत कधी म्हणतात अहो माझा मित्र एवढा चांगला आहे ठीक आहे मी पण चांगली आहे ठीक आहे पण दोघं एकत्र चांगले नाही लोणी चांगला आहे त्याच्या ठिकाणी अग्नी चांगला आहे त्याच्या ठिकाणी आणि त्यासाठी गृहस्थाश्रम म्हणजे भांड आहे म्हणजे व्यवस्थित झळ लागते पाहिजे तेवढी झळ लागते आणि त्यातनं काय होतं असं ज्या वेळेला लोणी अग्नी भांड्याच्या माध्यमातून किंवा मध्ये एकत्र येतं त्यावेळेला त्याचं तुपामध्ये निर्मित होते म्हणजे चांगलं काय ते त्यातनं परिणाम होतो नाहीतर भांड जर मध्ये नसेल लोणी अग्नीत पडतं आणि पुरुषाचाही नाश आणि स्त्रीचाही नाश आणि म्हणून गृहस्थाश्रमाचा हा उद्देश गृहस्थाश्रम हे भांड्यासारखं आहे स्त्री लोणी आणि अग्नी एकत्र येतात पण भांड मध्ये असलं पाहिजे कशासाठी हे धर्म संस्कार आहे तिथे संस्कार हे जर असेल तर ते एकत्र येणं योग्य आहे आणि असा गृहस्थाश्रम किंवा अशी जी भावना आहे ती शास्त्र संमत आहे आणि त्यानंतर सुद्धा किती आसक्त असावं हे आपण दीतीच्या उदाहरणावरून पाहतो आता स्त्री आणि पुरुष एकत्र किंवा गृहस्थाश्रमामध्ये काम किंवा मैथून मान्य केलेलं आहे एकच आश्रम असा आहे की जिथं मान्यता आहे आज त्याला पण वेळ काळ आहे तर दीतीच्या मध्ये काम वाचण्याची तृप्ती संध्याकाळी झाली आणि म्हणून कश्यप मुनी सांगतायत की ही वेळ योग्य नव्हे आता दिवसाचे तीन भाग केलेले आहेत सत्वगुण रजगुण आणि तमोगुण तर सत्वगुणाचे जे कर्तव्य आहेत ही सकाळी होतात रजोगुणाची जी कामं आहेत ही दुपारी होतात आणि तमोगुणातली जी आहेत ही संध्याकाळी होतात कारण ती अंधकारात करण्यासारखी कामं आहेत उजेडात नव्हे आणि म्हणून तम याचा अर्थ अंधकार त्या गोष्टी अंधकारातच झाल्या पाहिजेत दिवसा किंवा सकाळी होता कामं नाहीत दुसरं चेतनेच्या दृष्टीनं सकाळी जास्तीत जास्त चेतना सात्विक असते दुपारी राजसिक आणि संध्याकाळी तामसिक या दोन्ही दृष्टीनं स्त्री आणि पुरुषाचे संबंध सुद्धा त्याच प्रकारे आहेत की सकाळी जी कशासाठी दिलेलं आहे शास्त्र जे आहे हे ब्रह्ममुहूर्तापासून ज्याला त्या दोन घटिका आहेत म्हणजे साधारण 9 वाजेपर्यंत या सात्विक वृत्तीच्या त्यावेळेला अध्यात्मवृत्ती किंवा अध्यात्म याच्यावरती जोर दिला जातो जप करणे भागवत ऐकणे सेवा करणे तर हे सात्विक वृत्तीचे सेवा सात्विक वृत्तीचं कार्य आहे राजसिक पहा दुपारी ऑफिसला जाणे बिझनेसला जाणे कारण गृहस्थानात ह्याच्यासाठी गेलंच पाहिजे हे राजसिक कार्य करण्यासाठी तिथे आत्मोन्नतीचा प्रश्न नाही कार्य कर्म करण्यासाठी आणि संध्याकाळी जो आहे रिलॅक्सेशन म्हणजे तिथे तुम्ही कशासाठी मनाला शांती देणाऱ्या गोष्टी करणं, आणि त्याच्यामध्ये हा मैथून येतो की याच्यामुळे सर्वोच्च शांती मिळते मनाला. म्हणून हा तमोगुणातला जो कार्य आहे हे संध्याकाळी, म्हणजे लेट संध्याकाळी याचा अर्थ रात्री, कारण ह्या सगळ्या गोष्टी अंधारात केल्या जातात. आजकाल दिवसा केल्या जातात. आपण कुठल्याही शेळीकडे गेलात तर स्त्री पुरुष एकत्र हा प्रभुपाद एक लिहितात की अजामिल ब्राह्मण हा जंगलातनं जात होता, तर वेश्येबरोबर संघ करताना एक त्याने पुरुष पाहिला जंगलामध्ये. तर त्यावेळेस प्रभुपाद तात्पर्यमध्ये लिहितात की पूर्वीचे लोक ज्यांना असं काही करायचे ते गावाच्या बाहेर तरी जायचे. आता दुर्दैवानं असं जर कोणी विचार केला डोळे झाकून घेऊ, त्याला डोळे झाकून घेऊनच रस्त्यावर चालावं लागेल अशा दृश्य बघू नये म्हटलं तर. जरी प्रत्यक्ष रूपानं भारतामध्ये नसेल तरी चित्ररूपानं भरपूर लागलेलं आहे. अमेरिकेमध्ये प्रत्यक्ष आपण बघू शकतो, इथे त्याला काही विशेष नाही आहे. आणि लंडनमध्ये असा एक स्ट्रीट आहे की जिथं तुम्ही काही करा, तिथे तुम्हाला काही विचार नाही. स्त्री पुरुष तुम्ही काहीही करा, गोंधळ घाला. आणि तसेच लोक तिकडे जातात. भक्त लोक हरिकीर्तनला सुद्धा तिकडे जात नाहीत, हरी बोल उद्धार करावा म्हणून. तर असा स्ट्रीट आहे एक लंडनमध्ये की जिथं स्त्री पुरुष नग्न होऊन तुम्ही काय पाहिजे ते करा. म्हणजे पुढे जग कसं होईल ते आताच बघा तुम्ही इकडे येऊन. कुत्र्यासारखे कुत्र्या मांजरात पण करता रिस्ट्रिक्शन आहे का त्यांना? नाही. तसं तिकडे पण नाही आहे. त्याचं स्ट्रीट ऍक्च्युली त्याला नाव मला तेवढं माहिती नाही, विसरलो. काहीतरी मार्मिकच विनोदीच नाव आहे, म्हणजे डॉग स्ट्रीट का असं काहीतरी. म्हणजे की जिथं अशी कृत्य करा चालेल. तर हे वैदिक संस्कृतीमध्ये नाही. वेळेवरती सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. सकाळी जप साधना जी आहे ती सकाळी, दुपारी रजोगुणातली कार्य जी आहेत, आणि रात्री जी आहेत ही तमोगुणातली कार्य. म्हणून पहा सर्वसामान्यपणे बार रात्री उघडे राहतात, ब्रह्ममुहूर्तला नाहीत. हा वेश्या व्यवसाय रात्रीचा चालतो, ब्रह्ममुहूर्तला नाही चालला अशा गोष्टी. आता 24 तास चालतात, पण शक्यतो या गोष्टी अशा, कारण अंधकारात. याचा अर्थ पापामध्ये केलेली कृत्य आहेत, तामसवृत्तीमध्ये केलेली कृत्य आहेत. आणि म्हणून अंधकारामध्ये काय होतं? पाप होतं. आणि अशी गोष्ट जी आहे ही तामसिक गुण संध्याकाळची आहेत. परंतु वैवाहिक जीवनामध्ये प्रभुपाद सांगतात की पुत्रप्राप्तीसाठी मैथून करणं हे योग्य आहे. तर दीती ही संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर संध्याकाळ वेळेला तामसिक गुणाचं आधिपत्य का असतं? इस्कॉनचे भक्त किंवा वैष्णव सोडून बाहेर कोणी जात नाही त्यावेळेला, कारण त्यावेळेला कोण असतं बाहेर? भूत, प्रेत, पिशाच्य ही फिरत असतात. म्हणाले कलियुगामध्ये सत्य आहे काय? कलियुगामध्ये सगळेच भूत, प्रेत आणि पिशाच्य आहेत, ते दिवसभर फिरत असतात. भूत, प्रेत, पिशाच्याचा अर्थ की त्यांच्या इच्छा आहेत पण शरीर नाही अशा व्यक्ती. आणि मग त्या कोणास्तरी शरीराचा आधार घेतात. तर आता आपल्या शरीरात जो आत्मा आहे भूत, प्रेत, पिशाच्यच आहे, म्हणजे शरीराच्या दृष्टीतनं शरीराच्या माध्यमातून भोग घेण्याचा प्रयत्न करतोय. तर दीती कश्यपकडे जाते. कश्यप हा शास्त्रामध्ये पारंगत. कश्यप सांगतो की तुझी इच्छा मला मान्य आहे पण ही आता वेळ नाही, ही अशी आता वेळ नाही आहे. तर ही जी वेळ आहे ही योग्य वेळ नसल्या कारणानं तुझी इच्छा मी पूर्ण करेन पण ही वेळ नाही. तर दीती ही आपल्या आता दीतीमध्ये इच्छा उत्पन्न कुठली झाली बघा. तिच्या सौती म्हणजे तिला पुत्र आहेत आणि आपल्याला पुत्र नाहीत. स्त्रीची ही एक वृत्ती आहे की कितीही जरी दिलं, एक्सक्यूज मी माताजी, शास्त्र सांगतं की स्त्री कधीही समाधानी नसते. आणि म्हणूनच तिला स्त्री म्हणजे विस्तार करणारी. की पुरुष एकटा असतो त्याला काय लागतं? काही लागत नाही. झाडाखाली पण तो झोपू शकतो, खायला काहीही चालतं, घालायला कपडे कुठलेही चालतात, झोपायला कुठलंही स्थळ चांगतं. पण स्त्री आली तसं चालत नाही. स्वतः घर पाहिजे, भाड्याचं तरी असलं चालेल. भाड्याच्या घरात राहिल्यावरती स्वतःचं घर घेण्याचा तगादा, स्वतःचं घर झालं की बंगला बांधण्याचा तगादा कधीही कमी होत नाही. हा पुरुष पहिला बिचारा किंवा साधा होता, सायकल चालत होती मोडकी तोडकी रिपेअर करून. आता आल्यानंतर बाजूच्या घरात बाईक काय बरं का, आमची नसेल तर आमचा अपमान होतो. जिकडे तिकडे जाईल तिथं म्हणतात काय तुमच्याकडे काही नाही का, आमचे हे बघा मला घेऊन जातात गाडीवरनं, ह्याच्यासाठी घ्या. मग आता काय बँका लोन द्यायला तयार आहेत. म्हणजे स्त्रीपासून आय एम सॉरी विस्तार सुरू होतो. हे माझ्या पत्नीला पण सांगतो बरं का मी, असं नाही की फक्त इथल्या, कारण शास्त्र आहे ते शास्त्र आहे, कठोर आहे. तुकारामाला सांगतात की हे कठोर वचन आहेत, पण ते ऐकले पाहिजेत आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे कठोर वचन आहे. भागवत मधला हा श्लोक सांगतोय आपल्याला, अधो गृह क्षेत्र सुताप्त वित्तैर. ह्या श्लोकाने सांगितलं काय काय होतं, गृह, पहिला गृह पाहिजे, क्षेत्र जागा पाहिजे, सुत मुलं पाहिजेत, वित्तैर भरपूर पैसा पाहिजे. तर इच्छा जी आहे ही कधीच कामना पुरी होत नाही कुठली पण. आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात, नवऱ्याला उपदेश करतात, हे गाढवासारखा कशाला राबतोस एवढा, की एक एवढ्या एका कामुक वासनेसाठी फार कठोर अभंग आहे तुकाराम महाराजांचा. पहिला स्त्रीची निंदा केले, त्याच्यानंतर पुरुषाची निंदा. पुरुषाला निंदा करतात की एवढ्याशा एका चमड्याच्या तुकड्यासाठी एवढं आयुष्य वाया घालवतोस तू. स्त्रीला तशीच निंदा करतात, कशाला तूही आणि तुझ्या नवऱ्याला, दोघांना पत्नी पाडवतेस. अरे कठोर शब्द का वापरले आहेत शास्त्रामध्ये? आपल्याला जाग करण्यासाठी. कधी कधी माणसाला सरळ शांतपणे सांगितलं तर माणूस जागा होत नाही, गाढ झोपेमध्ये असला उठेल का कधी? लोक आज पंढरपूरमध्ये एका प्रवचनामध्ये सांगायचे की लोक दोन वेळा गोष्टी दोन कारणासाठी सांगितल्या जातात, एक झोपवण्यासाठी आणि एक उठवण्यासाठी. तर सांगतात की आई संध्याकाळची गोष्ट सांगते ती झोपवण्यासाठी, हा भागवत उठवण्यासाठी आहे. तर साधारण प्रेमाने कोणी सांगितलं की असं असं करू नको बाबा, प्रेमाने सांगितलं झोपतोय आपण, नाही सगळं काही ठीक आहे चाललंय, मग जोराने रागाने सांगावं लागतं. कशासाठी? राग हा पाठी भावना व्यक्त करण्यासाठी आहे. साधू माणूस जो आहे भावना व्यक्त करण्यासाठी राग करतो, त्याचं महत्व समजून सांगण्यासाठी राग करतो. त्याच्यामध्ये त्याचा का पाठीमागे स्वार्थ किंवा त्याच्या पाठीमागे त्याचा काय हे नाही आहे, रक्षण करण्यासाठी राग करतात. आणि म्हणून एक साधूंनी सांगितलेलं आहे की साधूचा राग आणि पाण्याचा डाग हा क्षणभर असतो. पाण्याचा डाग पडल्यावर राहतो का? उडून जातो. त्यामुळे साधूचा राग दुसऱ्या क्षणी पुन्हा शांत. परंतु भौतिक जगातला राग जो आहे आयुष्यभर, फक्त आयुष्यभर तो द्वेष करेल आयुष्यभर, कारण रागातून कामातून केलेलं कृत्य आहे. पण साधूचा राग कसा, आता बोलला गेला, पुन्हा त्याच्या मनात तो ठेवून घेत नाही, द्वेष भावना त्या रागातनं जागृत होत नाही. म्हणून हा तामसिक राग नाही आहे, सात्विक राग. तर शास्त्र कठोरपणे ज्यावेळेला बोलतं आपण जागे होतो. साधू सुद्धा कठोरपणे, नारद मुनी आपल्याला माहिती आहे, नारद मुनीची आणि कोण तो व्यक्ती ज्याची कथा त्याला सोडवायला नारद मुनी प्रयत्न करायचं, शेवटी तो साप झाला नंतर मारले कैलास. पहिले पहिल्यांदा मित्र म्हणून शेवटी कठोर, म्हणजे आता साप झाला तरी अजून ह्याची बुद्धी बदलत नाही मारायला काटेने. आता साधू आहे असं काय वाटावं? अरे एवढं झालं, एवढं सांगून शेवटी सापासारखी वृत्ती झाली तरी तुझं ह्यातनं मुक्तता व्हायची, मग काठीने मारा. मग विचारतो कैलास नम्रतरी होता, हे काठीची मार ऐकून तरी मी शाणा झालो. शास्त्राचे मार ऐकून आपण किंवा साधूची वचनं सुद्धा ऐकून आपण शाणे होत नाही. आपल्याला वाटतं एवढं कठोर का? तर ही कश्यप सांगतोय तिला ही वेळ योग्य नाही, कठोरपणे सांगतोय नाही योग्य नाही. तरी पण शेवटी पुरुष हा स्त्रीच पडमोर नमतोच, आणि म्हणून त्याची इच्छा ते पूर्ण करतात. आणि आपल्याला काय होतं, कोण उत्पन्न होतं? हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष. हे वेळेवर न केलेल्या कामोपभोगामुळे ह्याची परिणिती राक्षसामध्ये. आता म्हणा तुम्ही कसं, आता तसं कसं, आता सगळेच तसे आहेत, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षचे सगळे अवतार आहेत, कारण आता पण तसं नियम राहिलेले नाहीत. कारण जे भौतिक स्तरावरती लोक आहेत हे लोक या जगाकडेच त्या दृष्टीनं पाहतात. आता कुणालाही विचारा विवाह कशासाठी करता हो तुम्ही, कुणालाही विचारा तुम्ही विवाह कशासाठी करता, मैथून कधी कधी दुर्दैवाने ब्रह्मचारी सुद्धा विवाह करायचा निर्णय घेतात. कशासाठी? इंद्रिय नियंत्रण करू शकत नाही म्हणून. त्यासाठी विवाह कधीच करू नये, कारण तिथेही नियंत्रण होणार नाहीत. हरिभाऊ, बेटर टू रिमेन ब्रह्मचारी. हायग्रीव प्रभू ज्या वेळेला प्रभुपादांच्याकडे गेले की प्रभुपाद शास्त्राचे वी शूड हॅव सेक्स ओनली इन वन मंथ, प्रभुपाद इज इट ट्रू? प्रभुपाद म्हणाले हो येस. व्हॉट्स द पॉईंट ऑफ गेटिंग मॅरिड? वर्षा महिन्यात नाही का? प्रभुपाद म्हणाले दॅट इज द पॉईंट, दॅट इज द पॉईंट. भक्तितीर्थ स्वामी आमच्या घरी राहायचे, त्यावेळे प्रेमानं भरपूर गोष्टी आम्हाला सांगायचे. त्यातली एक गोष्ट त्यांनी सांगितलं की हे बघ वृंदावन प्रभू, 90% ऑफ गृहस्थ इन इस्कॉन विल नॉट गो बॅक टू गॉडेड. रेकॉर्ड करतोय का रे? अरे बोल. कारण त्यांनी मला रेकॉर्डच सांगितलं नाही, मी त्यांचं नाव घेऊन सांगतोय, पण सांगितलं होतं. ह्याचं कारण, इन द नेम ऑफ गृहस्थ आश्रम दे आर ब्रेकिंग ऑल द प्रिन्सिपल्स. असं नाही आहे की गृहस्थ आश्रम आहे आपण आय कॅन डू एनिथिंग. कारण ब्रह्मचारी इज प्युरिटी कॅनॉट बी टेस्टेड, दे कॅन रिस्ट्रिक्ट, बट गृहस्थाज यू कॅनॉट, बिकॉज दे आर ऑलवेज विथ वुमन, मनी, पोझिशन, एव्हरीथिंग सगळे त्यांच्या बरोबर आहे. म्हणून चाणक्य पंडित सांगतात द टेस्ट ऑफ प्युरिटी इज इन सेक्ल्युजन. सगळ्यांच्या समोर आपण प्युरिटी, मी किती शुद्ध आहे, भगवंताकडे उभारून प्रार्थना करू की मला शुद्ध बनवा. ज्यावेळेला प्रसंग येतो त्यावेळेला आपण उलटतो, मला शुद्ध बनवा. भगवंत काय, कृष्ण तुकाराम महाराजाकडे आपण शुद्ध नाही की हे तुम्ही अशुद्ध आहे असं करा म्हणजे शुद्ध व्हाल? नाही, साधू आहे, शास्त्र आहे आपल्याला शुद्ध करण्यासाठी. तर ही जी दीतीची भावना ही अशुद्ध भावना आहे. तर कश्यप ब्राह्मण आहे, त्याला माहिती आहे कुठल्या वेळेला काय करायचं. तर सांगतोय नाही थांब, थोडं थांब, ही वेळ जी आहे ही योग्य नाही, पण करू, तिचं समाधान करू, पण आता नाही, परंतु आताच. म्हणून कश्यपुने नाही, कारण दीतीची जी आज्ञा आहे ती मान्य केली. तर गृहस्थाश्रम जो असा आहे, हे संस्कार का दिलेले आहेत? कठोर आहेत कधी कधी. तर असं का केलेलं आहे? याला कारण एकच, शुद्ध संस्कार, शुद्ध आत्मोद्धार करण्यासाठी. आणि म्हणून तर हे सर्व संस्कार दिलेले आहेत. तर या संस्काराला जर आपण झुगारून दिलं तर नुकसान कोणाचं होणार आहे? आपलंच होणार आहे, भगवंताचं किंवा जे आपल्याला मार्गदर्शन करणारे साधू त्यांचं काही नुकसान होणार नाही. साधूंची प्रतिनिधी, त्यांचं काही नुकसान होत नाही. जर आपण शास्त्राप्रमाणे कोण सांगत असेल तर ऐकलं नाही तर सांगणाऱ्यांचं काही नुकसान होत नाही. आणि सांगणाऱ्यांनी कधी राग पण धरू नये. एकदा महाराजांच्याबरोबर आम्ही रूममध्ये बसलो होतो, महाराज म्हणाले, असंच एक प्रसंग चालला होता, महाराजांनी काही मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन केल्यानंतर महाराज म्हणाले की मी माझं काम केलं आणि मला निश्चित खात्री आहे की हा व्यक्ती माझा ऐकणार नाही, त्याला करायचंच करणार, तरी पण मी माझं कर्तव्य केलं. आणि तो एवढंच नव्हे, तो माझा द्वेषही करेल ह्याच्यासाठी, कारण मी त्याला सत्य ते सांगितलंय आणि हे आपलं काम आहे, तो द्वेषही करेल. आणि मी अजूनही पाहतो तो व्यक्ती महाराजांचा द्वेष करतो. ही घटना बेळगावची आहे. आणि त्या द्वेषानं काय झालं? त्याचं पतन झालं. आणि एवढंच नव्हे, देवामृत मारायला उठला हा व्यक्ती. आपल्याला माहिती, अपराध जे होतात एकदम भगवंतावरती किंवा गुरुवरती होत नाहीत, वैष्णवांच्या पासून सुरू होतात. तर सांगण्याचं तात्पर्य, महाराज म्हणाले त्यांनी द्वेष केला, मला ह्याचं काही विशेष वाटणार नाही. ह्याचं कारण का? अज्ञानामध्ये व्यक्ती काही करू शकतो. आणि त्यांनी द्वेष केला काय? या जगामध्ये अनेक लोक आहेत जे साधूचा द्वेष करतात, फरक काय पडला? त्याच्यामध्ये आणखी एक, याला संधी मिळाली होती सेवा करण्याची, नाही घेतली, त्याच्यामुळे आपलं काय नुकसान झालं का? काहीही नाही झालं. आणि आज मी पाहतो त्याचं काय नुकसान झालेलं आहे. तर शास्त्र आपल्याला आज्ञा देतात की असं करा, गुरु आपल्याला आज्ञा देतात हे असं करा, वैष्णव आपल्याला सांगतात असं करा, नाही केलं त्यांचं काय नुकसान होणार? काय? काहीही होणार नाही, परंतु आपलं मात्र नुकसान होईल, होऊ नये म्हणूनच ते मार्गदर्शन करतात, कधी कधी कठोर शब्दाने करतात, परंतु हेतू काय आहे? प्रोटेक्शन. शास्त्राचा उद्देश काय? प्रोटेक्शन. तुम्ही म्हणला की ठीक आहे मला मानायचं नाही, उडी मारलीत शास्त्राचं काही नुकसान होणार नाही, आपले जात पाय मोडतील, कधी कधी चांगली परिस्थिती येईल. आता हा जो व्यक्ती मी तुम्हाला सांगतोय हा भौतिक दृष्टीनं फार सुधारलेला आहे, भक्ती अजिबात नाही. भौतिक दृष्टीनं भरपूर मोठा बंगला आहे, गाडी आहे, कधी कधी त्याला वाटतं तुम्ही हरे कृष्ण वाले बघा काय करताय, मी सोडून दिलं, मी किती आता मांस खातो सगळं काही. भौतिक दृष्टीनं कधी कधी भक्त ज्यावेळेला सोडून जातात, भौतिक दृष्टीनं प्रगती फार होते त्यांची, ह्याचं कारण का? भक्ती करायची इच्छा राहत नाही, जपामध्ये लक्ष लागत नाही, वास्तुजेच्यामध्ये लक्ष लागत नाही, सेवा करायसारखी वाढत नाही. हे कशामुळे होतं? एका छोट्याशा अपराधामुळे. म्हणून कश्यप मुनी ब्राह्मण जो आहे हा स्त्रीला मार्गदर्शन करतोय, स्त्रीला नित्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून शास्त्राप्रमाणे पत्नीला दीक्षा नाही आहे, कारण पती हाच तिचा गुरु, आणि पतीचं अर्ध भक्ती अर्ध भाग्य हे पत्नीला मिळतं, कारण तिला अर्धांगिनी म्हणतात. आणि केवळ पतीच्या भक्तीमुळे त्याच्या आज्ञेमध्ये राहिले म्हणून ती भगवद्धामात जाऊ शकते, फक्त पतीच्या आज्ञेखाली राहिली म्हणून. चॅस्टिटी हीच तिची केवळ भक्ती आहे, पतीची निष्ठा, केवळ त्याच्या आधारावरतीच ती भगवद्धामात जाऊ शकते. आणि त्यासाठी ही जी गृहस्थ आश्रम जो आहे या आश्रम मध्ये सुद्धा अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत, स्त्री पुरुषांच्या प्रभावामध्ये अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर हे जे संस्कार किंवा हे जे नियम सांगितलेले आहेत हे प्रोटेक्शनसाठी, आपल्यासाठी आहेत. आणि म्हणून आपल्याला खरोखर जर उन्नती करायची असेल, कधी कधी भक्त वैतागून एवढं जर असेल तर भक्तीच नको मला, ते भक्त पण नको, ते पण किती एवढं असेल तर ते मला तेच नको, मला ऐकायचं नाही. ठीक आहे, काय फरक पडत नाही, भगवान सांगतात की यथेच्छेशी तथा करू, कोणती फोर्स करत नाहीत. तर त्यासाठी कश्यप शेवटी शरण गेला दितीला. प्रभुपाद सांगतात ही ह्याच्या तात्पर्यामध्ये जर ही मनुष्य जीवन ही एकमेव संधी आहे, त्यासाठी हे सगळे संस्कार जे आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार कश्यप मुनी वागतोय. परंतु एवढीच जर पत्नी कामातून झालेली आहे तर त्याची ती कर्तव्य होतं. आता ह्याला आपधर्म म्हणतात, कधी कधी कुठल्या तरी गोष्टी आपधर्म म्हणजे देशकाल परिस्थितीनुसार केल्या जातात, आणि त्यालाही शास्त्राची मान्यता असते, असं नाही त्याला शास्त्राची मान्यता नसते. आणि त्या घटनेमध्ये प्रभुपाद सांगतायत की ही जी अशी घटना आहे की लीला आहे, आणि अशा देशकाल पात्राने केलेल्या ज्या घटना आहेत ह्या लीला असतात, त्या प्रकृतीच्या नियमामध्ये बसत नाही. जसं व्यासदेवांचा जन्म पराशर मुनी गृहस्थ आहेत, आणि ते एकांत वासासाठी जाळला कुठे गेले, तलावामध्ये गेले. त्यांची पत्नी कोण? सत्यवती, कोळ्याची मुलगी, बरोबर, तिच्याशी प्रेम झालं, त्याचा विवाह झालेला आहे, आणि त्यातनं उत्पन्न कोण झाला? व्यासदेव. अवैध त्रिसंगातनं झालेली पृथ्वोत्पत्ती. पण आपण त्याच्याकडे तसं पाहतो का? टाइम प्लेस अँड सर्कमस्टान्सेस दोघं एकत्र आले, अवैध स्त्रीसंग केला. म्हणून प्रभुपाद सांगतात की अशा ज्या गोष्टी आहेत फले नाही परिचय आहेत, आणि याला आपण म्हणू शकतो की माझ्या जीवनामध्ये ते पण चाललं हे टाइम प्लेस अँड सर्कमस्टान्सेस आहे, नाही फले नाही परिचय आहेत, त्याचं फळ काय ते बघा. व्यासदेवांसारखा हा प्रश्न विचारला होता एकदा आनंद वृंदावन प्रभूंनी महाराजांना की असे शास्त्रामध्ये प्रसंग जे येतात हे डायरेक्टली इलिसिट सेक्स, हे प्रभुपाद हे महाभारतमध्ये पांडव चारी प्रिन्सिपल्स मोडतात, मग आपण पण भक्त आहोत आपण पण करू शकतो का? तर पांडवांच्यासारखं जीवन भोगण्याची तयारी असेल तर करायला हरकत नाही, 12 वर्षे वनवास जुगार खेळलात म्हणून खेळायला हरकत नाही, एकदा जुगार खेळा 12 वर्ष वनवास झाला हरकत नाही। त्यानंतर अर्जुन आणि एक नाही जिथं जाईल तिथं लग्न करतो हा कारण क्षत्रिय नाही म्हणू शकत नाही, म्हणून मी क्षत्रिय हो का कारण मला जायचं तर लग्न करायचे, टाइम प्लेस अँड सर्कमस्टन्सेस। मांस खाल्लं कधी कधी लोक प्रचंड, महाभारतामध्ये पांडू सुद्धा मांस खातात, राम सुद्धा खातात, असे कुठं नाही आहे वर्णन, खाल्लं तरी काय बिघडलं, आपद आपत्काल। तर त्यासाठी असे जे काही प्रसंग शास्त्रामध्ये येतात, टाइम प्लेस अँड सर्कम फले नाही परिचयत, त्यातलाच हा प्रसंग आहे दिती आणि कश्यप फले नाही परिचयत। झालं उत्पन्न कोण, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप, आणि त्यातनं झालं उत्पन्न कोण, प्रल्हाद महाराज। तर प्रल्हाद महाराज यांच्या भक्तीची निष्ठा, नामजपाची निष्ठा होण्यासाठी ही पूर्वतयारी आहे, त्याचबरोबर भौतिक लोकांना दाखवण्यासाठी की हिरण्यकश्यप सारखे जरी तुम्ही ब्रह्मांडाचे राजा झाला तरी तुमचा नाश होईल, या दोन्ही लीला दाखवण्यासाठी भगवंत कश्यपच्या दृष्टीने पूर्वतयारी। कोणतरी राक्षस जन्माला घातला पाहिजे ना, नाहीतर असे साधूच्या मनात असे विचार होणार नाही की जग बाधकरण करावं, राक्षसाच्याच मनात येणार, म्हणून तसा राक्षस जन्माला घातला आणि त्याच्याच पुढे असा पुत्र दिला की अशा बलाढ्य अशा राक्षसाच्या समोर जरी तुम्ही उभे असलात, माझ्या नावावरती जरी तुमची निष्ठा असली तर एवढा प्रचंड बलाढ्य राक्षस सुद्धा काय करू शकणार नाही, मी तुमचं रक्षण करेन। या लीलेची पूर्वतयारी आहे कश्यप आणि दिती, टाइम प्लेस अँड सर्कमस्टन्सेस, देशकाल पात्र। तर त्यासाठी ही जी आहे, प्रभुपाद सांगतात की पतिव्रता जी आहे काहीही झालं तरी आपल्या पतीला ती सोडणार नाही, गांधीचं उदाहरण देतात प्रभुपाद, ते प्रवचन मध्ये आहे, ज्यावेळेला मुकुंद प्रभू आणि जानकीचं प्रवचन, त्या प्रवचन मध्ये एकदम 1969 झालेले प्रभुपादाने प्रवचन दिलेलं आहे। गांधींच्या घरात त्यांची जी पत्नी होती, काय पत्नी नाव, कस्तुरबा, पती पत्नी म्हणल्यानंतर भांडणे आहेच, कुणी छातीवर हात ठेवून सांगू नये की आमची पत्नीशी कधी भांडणं होत नाही, प्रामाणिकपणे सांगावं कोणी पण, आता हो म्हणणार नाहीत कोणी भागवतामध्ये बसलेत म्हणून। तर कस्तुरबाचं आणि गांधींचं एकदा भांडण झालं, प्रभुपाद सांगतात ही पती पत्नीची भांडणं कशी आहेत, ही आकाशातल्या ढगाप्रमाणे जे कडकडतात पण पाऊस पडत नाही कधी, त्यातनं काय निर्माण होत नाही, पुन्हा 2 दिवसांनी एकत्र येतात, असं भांडण ठीक आहे पण कायम राग ठेवून राहिला एकाच घरात बरोबर नाही दिसत। 1-2 दिवसात समजून घ्यावं की राग जरी केला तरी प्रेमाने केलाय। तर ही कस्तुरबा आणि गांधींचं भांडण होतं, गांधी म्हणतात तू घरातून बाहेर जा, मला नको तू माझ्याकडे, तर गांधी झोपतात, ती कस्तुरबा रात्री 3 हाकलून घालतात तिला घरातून, गांधी आज झोपले आहेत आश्रममध्ये आपल्या घरामध्ये आणि कस्तुरबा बाहेर घातलेला आहे तिला। तर सकाळी गांधी येतात, अरे माझ्या तिला वाईट वाटतं खरंच माझ्या बायकोला मी बोललो असं म्हणायला नको पाहिजे होतं, पण बाहेर येऊन बघतात तर कस्तुरबा तिकडेच बसलेली आहे ओट्यावरती। मग गांधी पुन्हा थोडा अहंकार असताना जागा झाला, का अजून घरी गेली नाहीस तू, म्हणजे की घरी कशी जाऊ, माझं घर हेच आहे, वडिलांनी मला तुमच्याकडे दिलेलं आहे, म्हणून मला आणखी कुठे घर आहे, हेच माझं घर, ही पतिव्रता। चला घरात नाकलून गेला आहे आपला कोणतरी हा नाही, ही पतिव्रता। धृतराष्ट्रासारखा आंधळा पती, अधर्मी गांधारींनी सोडला नाही, कारण स्त्रीला प्रोटेक्शन पाहिजे जिथं दिलंय तिथे। रावणासारखा अधर्मी भगवंताला विरुद्ध जाणारा पती तरी पण मंदोदरीने सोडला नाही। शास्त्रामध्ये पतीला सोडा, पत्नीला सोडा, वडिलांना सोडा, आईला सोडा, बंधूला सोडा, पत्नीला सोडा असं कुठेही उदाहरण किंवा पत्नीनी पतीला सोडावं असं कुठं उदाहरण नाही आहे, पत्नीनी पतीला सोडावा, सॉरी पतीनी पत्नीला सोडायची उदाहरण आहेत, पण पत्नीनं पतीला सोडलेलं कुठलंही उदाहरण नाही, सोडलं असेल तर फक्त भक्तीसाठी ते मान्य आहे। कितीही झालं तरी पती कितीही दुर्गुणी असला त्याग करता येत नाही, त्याच्या बरोबरच राहिले पाहिजे, एकदाच स्वीकार केलेला आहे आणि तोच तिचा धर्म आहे। महाराजांच्याकडे अशा केसेस यायच्या पूर्वी, आम्ही ज्याला बसत होतो, आता नाव सांगणार नाही, माताजी फार चांगल्या, माताजी ड्रॉइंग पण करतात, नंतर त्यांनी भरपूर ड्रॉइंग पण काढली गोपीनाथ मंदिरमध्ये, तिचा पती अधर्मी त्याला मारायचा मंदिरात जातो म्हणून. जायला द्यायचं नाही, जप करायला द्यायचं नाही, मांसाहारी हा डीमन राक्षस. आणि ही माताजी आम्हाला माहिती आहे महाराजांच्या समोर येऊन रडायची, महाराज काय करू, आय वॉन्ट टू गिव्ह हिम अप. महाराज म्हणाले नो, नाही, तू तिच्या बरोबरच राहा, कितीही कष्ट जरी असले त्याच्या बरोबरच राहा. याचं कारण प्रोटेक्शन, याची गरज आहे. एवढं मारत होता तिला, तरी महाराज म्हणाले नाही, तिला सोडायचं नाही. तर हे पती पत्नीचं नातं उगीच आपलं भगवंतासमोर उभारून चार फेरे सात फेरे घातले म्हणून होत नाही. ही भावनिक संबंध आले पाहिजेत, की हाच माझा रक्षण करताय, आणि म्हणून हा भाव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत योग्य नाही आहे. त्यासाठी हा भाव आणण्यासाठी हे संस्कार आहेत, हे मार्गदर्शन आहे. आणि त्यासाठी स्त्रीला लग्नाच्या अगोदर आपलं हृदय कोणाला देऊ नये, तर त्यासाठी अनेक मार्गदर्शन सांगितलेले आहेत, की भाव प्रकट करण्यासाठी जे काही आहे मार्गदर्शन केलेलं आहे शास्त्रामुळे. या मॉडर्न जगामध्ये थोडं ऑर्थोडॉक्स वाटेल, म्हणजे फार पुरातन विचार आहे ते सगळे. आता जगामध्ये काय काय चालतंय, हे जग काय चालतंय आपल्याला त्याची मान्य. जगामध्ये भरपूर काय काय चालतंय, जगामध्ये लोक चहा पितात, दारू पितात, आपण काय इकडे आहोत. ह्या प्रिन्सिपल्स आपणला आवडल्या पाळतो, पण भक्ती जशी पुढे पुढे जाईल तशी तशी कठीण आहे. रिस्ट्रिक्शन जास्त जास्त येत जातात, आणि जेवढी आपण भक्ती करतो त्या भक्तीची तपस्या खरोखरच नम्रतेने आपण भगवंतासमोर उभा केला तर ते प्रसंग आपल्यावर येतील. आणि तिथं जर पुन्हा मार्गदर्शन, असं नाही की भक्तीमध्ये प्रभुपाद सांगतात की आय टेक गायडन्स फ्रॉम माय गॉड ब्रदर्स परमहंस. हा, ज्यावेळेला परमपूज्य राधानाथ महाराज मायापूरमध्ये असतात, आम्हाला वाटलं की मी मायापूरमध्ये महाराजांच्याबरोबर गेलो की झाला आपले कोण नसणार तिथे, फक्त मी आणि महाराज. जीवीस मीटिंगला गेलो होतो 1994 साली, फक्त मी आणि महाराज दोघे एका रूममध्ये होतो. आणि मीटिंग संपल्यानंतर महाराजांच्याबरोबर मी प्रवचनला येतो, महाराजांच्याबरोबर फिरा, महाराज कॅन आय कम विथ यू, महाराज नो, दिस इज माय टाइम, मायापूर इज माय टाइम टू मिक्स विथ माय गॉड ब्रदर्स बिकॉज आय टेक गायडन्स फ्रॉम देम. मायापूरला मी जातो हे फक्त मी गुरुबंधूंच्या बरोबर राहण्यासाठी. म्हणून मायापूरला ज्यावेळेला महाराज असतात मीटिंगला असतात, कुणाशीही बोलत नाहीत. त्यांच्या सेवकांना विचारा, बोलत कुणाशी बोलाय, चालतं इकडे तिकडे थोडंसं, फक्त म्हणतात की दिस इज माय टाइम टू बी विथ माय गॉड ब्रदर्स. असं समजून नाही की आपण फार मोठे झालो, सगळं आपल्याला कळालं, आता कोणाची गरज नाही आपल्याला. एवढे मोठे महान वैष्णव सुद्धा मार्गदर्शन घेतात. मार्गदर्शनमध्ये नम्रता नसली तर मार्गदर्शन ते आपल्याला मिळत नाही, कोणी देत असलं तरी कळत नाही. म्हणून कश्यप ही ब्राह्मण आहे, नम्र आहे, विनंती करून सांगतोय, तरी दिती स्त्री आहे. त्यामुळे प्रभुपाद सांगतात की अशा मनुष्य जीवनाचा लाभ घेण्याची संधी प्रत्येक व्यक्तीला मिळाली पाहिजे, आणि कश्यपासारख्या पित्याने मोक्ष प्राप्त होऊ शकेल अशी उत्तम संतती उत्पन्न केलीच पाहिजे. गृहस्थाश्रमाची नक्कीच गरज आहे, परंतु कशासाठी, वर्णसंकर म्हणून नव्हे. वर्णसंकर कशाला म्हणतात, की विधवा स्त्रीला पुत्र झाला की तिला वर्णसंकर म्हणतात, किंवा अविवाहित स्त्रीला पुत्र झाला की वर्णसंकर म्हणतात. तर अशी उत्पत्ती ह्यापुढे वाढत जाईल. एकदा महाराजांनी प्रवचनामध्ये सांगितलं होतं की 4 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये 10 पैकी 7 विवाह डिवोर्स, तर आता ती संख्या कमी झाली, 3% आले. ह्याचा अर्थ गृहस्थाश्रम सुद्धा झाला का? असा नाही. त्याचं कारण काय, लोक लग्नच करत नाहीत, एकत्र राहतात. 5-5 मुलं झाले तरी विवाह नाही, वर्णसंकर. तर म्हणलं ती काय, लग्नाची काय गरज आहे, आम्हाला दोघांना मान्य आहे ना, आय लव्ह यू, यू लव्ह मी, वी हॅव ए हॅपी फॅमिली सॉन्ग पण आहे, लग्न काय गरज आहे, वर्णसंकर. आणि अशी ज्या वेळेला प्रजोत्पादन होतं, हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्ष सगळीकडे दिसायला लागतात, आणि ते कलियुग आहे. तर सुदैवानं आपण प्रभुपादांच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे. चैतन्य महाप्रभू महापतित पावन यांच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे. तर त्यांच्या आश्रयाखाली आपण भक्तीमध्ये उन्नती करण्याचा प्रयत्न केला, तर आपण ज्या कारणासाठी इथं आहोत ते कार्य साफल्य झाल्याची आपल्याला आनंद होईल. हरे कृष्ण. या प्रवचनामागे कुणाला एका व्यक्तीला कठोरपणे बोलण्याची किंवा एका समाजाला किंवा एका संप्रदायाला कठोरपणाची नाही, शास्त्र आहे. कारण मागच्या वेळेला एक व्यक्तीला प्रभूजी माझ्याकडे बघून क्लास दिलात का तुम्ही, म्हणलं तूच नव्हे सगळेच मला तसे सांगतात, असं नाही. कधी लोकांना वाटतं कारण माझ्याकडे बघून प्रवचन दिलं काय नाही. प्रभुपाद सांगतात की इफ द शू फिट्स यू वेअर इट. तुमच्या जीवनात त्याचा कधी उपयोग होत असेल तर घ्या. आमचं ते व्यासासनावर बसून बोलण्याचा तो अधिकार आहे आणि हा अधिकार गुरु महाराज ह्या व्यासासनावर उतरल्यावर तुम्ही हरी बोल तुमचा दास आहे. आणि इथं बसल्यानंतर महाराज सांगले यू हॅव टू टेल द ट्रुथ शास्त्राप्रमाणे. आणि का असा विषय आला हे मला आजही माहित नाही, मी काय ठरवून आलो नाही इकडे की हा विषय बोलण्यासाठी. भगवंताची रचना असेल, कुणाला तर काहीतरी मदत होईल. नंतर श्रीमद भागवतम की एनी क्वेश्चन, काही प्रश्न आहेत? शेल्टर, प्रॉपर शेल्टर, अशा गोष्टी आपण करायला जाऊच नाही रिस्ट्रिक्शनच्या नावाखाली. झालं तसं प्रभुपादने गुरुकुल निर्माण केले, they're exploited, we stop them. कारण अशी साधनं आहेत तिथे की जिथे एक्सप्लॉयटेशन होत आहे, बरोबर आहे. म्हणून कुठल्याही याच्यामध्ये भक्तीमध्ये जे आहे आपण कुठलंही कार्य करतो आपण समजून करतो, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही कार्य करताना ऑनेस्टी, सिन्सिरिटी अँड मोटिवेशन ह्या तीन महत्वाच्या आहेत. ह्याच्यामध्ये जर एक्सप्लॉयटेशन होत असेल, देर आर सम पीपल दे वॉन्ट टू बी एक्सप्लॉयटेड. सो इफ यू असं वाटते तुम्हाला एक्सप्लॉयटेशन होतं, इमिजिएटली यू कॅन रिजेक्ट इट ऑर यू कॅन गो टू द अथॉरिटी अँड एक्सप्लेन इट, आय थिंक इट इज अन एक्सप्लॉयटेशन. हरी बोल. नंतर श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय.